स्तोत्र संहिता अध्याय 78. अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. मी शहाणपणाची गीत गाईन, मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन, ज्या मी ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या. त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याचे केलेले आश्चर्य कृत्य सांगू, कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापिले आणि इस्रायलासाठी नियमशास्त्र नेमले. त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की त्यांनी ते आपल्या मुलांना शिकवाव्या. त्याने ही आज्ञा यासाठी दिली की पुढच्या पिढीने, म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या. मग ते आपली आशा देवावर ठेवतील आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत, परंतु त्याच्या आज्ञा पाळतील तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये. त्यांनी आपले अंतकरण योग्य राखले नाही आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता, इफ्रायमाचे वंशज तनुषासह शशस्त्र होती. परंतु त्यांनी युद्धाच्या दिवशी पाठ फिरवली, त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले. ते त्याची कृत्ये व त्यांनी दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले. मिसर देशातल्या सोन प्रांतात त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्यांनी आश्चर्यकारक गोष्टी केल्या. त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलीकडे नेले. त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले. तो त्यांना दिवसा मेघ आणि रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे. त्याने रानात खडक फोडला आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले. त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले. तरी ते त्याच्या विरुद्ध पाप करीतच राहिले. रानात परस्पराविरुद्ध बंड केले. नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले. ते देवाविरुद्ध बोलले. ते म्हणाले, देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकल का? पहा, त्यांनी खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले. पण भाकरी देऊ शकेल काय? तो आपल्या लोकांसाठी मासांचा पुरवठा करील काय? जेव्हा परमेश्वराने हे ऐकले तेव्हा तो रागावला. म्हणून याकोबावर त्याचा अग्नी भडकला आणि त्याच्या रागाने इस्रायलवर हल्ला केला, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या तारणावर भरोसा ठेवला नाही. तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली आणि आभाळाचे दरवाजे उघडले. खाण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर मन्नाचा वर्षाव केला आणि त्यांना आकाशातून धान्य दिले. देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली. त्यांनी त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले. त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला. त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मासांचा आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्ष्यांचा वर्षाव केला. ते त्यांच्या छावणीमध्ये पडले, त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले. मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हवेप्रमाणे त्याने त्यांना दिले, पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती. त्यांचे अन्न त्यांच्या तोंडातच होते. त्या क्षणाला देवाच्या कोपाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले. त्याने इस्रायलाच्या तरुणास हाणून पाडले. इतके झाले तरी ते पाप करीतच राहिले आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही. म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले, त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले. जेव्हा कधी देवाने त्यांना पिडले तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले. देव आमचा खडक आहे आणि परात्पर देव आमचा सोडवणारा, याची आठवण त्यांना झाली. पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली आणि आपल्या जिभेने त्याच्याजवळ लबाडी केली, कारण त्यांचे मन त्याच्या ठाई स्थिर नव्हते आणि ते त्याच्या कराशी एकनिष्ठ नव्हते. परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो आणि आपला सर्व राग भडकू देत नाही. ती केवळ देह आहेत, वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही, याची त्याने आठवण केली. त्यांनी किती वेळा रानात त्याच्या विरुद्ध बंडखोरी केली आणि पडीक प्रदेशात त्यांनी त्यास दुःखी केले. पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले आणि इस्रायलाच्या पवित्र प्रभूला खूप दुखाविले. त्याने त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही. त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते? मिस्रात जेव्हा त्यांनी आपली घाबरून सोडणारी चिन्हे आणि सियोनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखवले, ते विसरले. त्याने मिस्रांच्या नद्यांचे रक्तात रूपांतर केले, म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिवेना. त्याने चावणाऱ्या माशांचे थोय पाठवले, त्यांनी त्यांना खाऊन टाकले आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला. त्यांनी त्यांची पिके नागतोड्याच्या हवाली आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले. त्यांनी गारांनी त्यांच्या द्राक्षवेलीचा आणि त्यांच्या उमराच्या झाडांचा नाश बर्फाने केला. त्याने त्यांची गुरेढोरे गाराच्या व त्याच्या कळप विजांच्या हवाली केली. त्याने आपल्या भयंकर रागाने त्यांच्या विरुद्ध तडाखे दिले. त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनिधीप्रमाणे आपला क्रोध प्रकोप आणि संकट पाठवले. त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला. त्याने त्यांना मारण्यापासून वाचवले नाही, पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले. त्यांनी मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व हमाच्या तंबूतील त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले. त्याने आपल्या लोकास मेंढरासारखे बाहेर नेले आणि त्यांनी त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले. त्याने त्यांना सुखरूप आणि न भीता मार्गदर्शन केले, पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडून टाकले. आणि त्यांनी त्यास आपल्या पवित्र देशात हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले. त्याने त्यांच्या पुढून राष्ट्रांना हकलून लावली आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली आणि त्यांच्या तंबूत इस्रायलाचे वंश वसवले. तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्या विरुद्ध बंडखोरी केली आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्य केली. फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते, कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले आणि आपल्या कोरीव मूर्तीमुळे त्यास आवेशाने कोपविले. जेव्हा देवाने हे ऐकले तो रागावला आणि त्याने इस्रायला पूर्णपणे झिडकारले. त्याने शिलोतले पवित्र स्थान सोडून दिले. ज्या तंबूत लोकांमध्ये तो राहत होता त्याने आपल्या सामर्थ्याचा कोष बंदिवासात जाण्याची परवानगी दिली आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले. त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले आणि आपल्या वतनावर तो रागावला. अग्निने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले आणि त्यांच्या तरुण स्त्रियांना लग्नगीते लाभली नाहीत. त्यांचे याजक तलवारीने पडले आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत. मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षरसामुळे आळवी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला. त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हकलले. त्याने त्यांची कायमची नामुष्की केली. त्याने येसुबाचा तंबू नाकारला आणि त्याने इफ्रायमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही. त्याने यहुदाच्या वंशांना निवडले आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला. उंच आकाशासारखे व आपण सर्व काळ स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्र स्थान बांधले. त्याने आपला सेवक दाविदाला निवडले आणि त्यास त्याने मेंढराच्या कोंडवाड्यातून घेतले. आपले लोक याकोब व आपले वतन इस्रायल यांचे पालन करण्यास त्याने त्यास दुपत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले. दाविदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले आणि आपल्या हाताच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.